नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज अस्तंत बंगालांतल्या लोकांक येवपी विधानसभा वेंचणुकेंत भाजपाक मत दिवचें आनी बेकोशितो पश्चिमोंगो म्हळ्यार विकसीत अस्तंत बंगाल करपाच्या उपक्रमांक चालना दिवपाचें आवाहन केलें. नरेंद्र मोदी हांणी बंगाली नव्या वर्साच्या निमतान बंगालांतल्या लोकांकडेन पत्रावरवीं विचार उक्तयल्यात. सध्याच्या सत्ताधारी पक्षाच्या राजवटीन पुराय अस्तंत बंगालान भयाचे वातावरण असा आणि तरणाटे बेकार आशिल्ल्यान हेर राज्यांनी वचपाक लागल्यात असे ताणी सांगले. भाजप सत्तेर आयले उपरांत खंयचोच तरणाटो रोजगारा खातीर राज्याभायर वचचो ना असे आश्वासन ताणी दिला. प्रधानमंत्री मोदी हांणी बंगालातल्या लोकांक बायलांची सुरक्षितताय आणि सुरक्षेकडेन सगळ्यांत चड प्राधान्य दितले असे आश्वासन दिला. विकसित भारत साकार करपा खातीर उदरगतीच्या मळार प्रामाणिकपणान समर्पित जावचे असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक केला. कर्नाटकातल्या आदिचुनचंगिरी मठ हांगाच्या गुरु भैरवैक्य देवळाच्या उक्तावण सोहळ्यान उलयतना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की समाजा खातीर आपले जिवीत ओपपी संतांची आणि समाजाची हीच नदर आशिल्ली.
का में दर्शन की गहराई और टेक्नोलॉजी की शक्ति दोनों यहां मौजूद है. श्री आदि चुनचनगिरी महासंस्थान मठ जैसे आध्यात्मिक केंद्र इस महान भूमि की महान देन है. ये संस्था तत्वज्ञान, आध्यात्मिकता और नैतिक मूल्यों के माध्यम से समाज को दिशा देती है.
प्रधानमंत्री मोदी हांणी नागरिकांक एकठांय येवपाचें आवाहन केलें. देशी वस्तू आनी उद्देजकांक चालना दिवप स्वदेशी चळवळीन चालना दिवपाचोय उलो तांणी मारलो. भारतीय लोकांनी देशांतल्या वेगवेगळ्या वाठारांनी भेट दिल्यार पर्यटकांक चालना मेळूं शकता अशें तांणी सांगलें. तशेंच रसायनां आनी किटकनाशकां टाळून सेंद्रीय आनी सैमीक शेती करपाविशीं ते उलयले. अस्तंत बंगालाची मुखेलमंत्री ममता बॅनर्जी हांणी आयज बंगाली नव्या वर्साच्या निमतान अस्तंत बंगालातल्या लोकांक परबीं दिली. राज्यान सांस्कृतीक आनी धर्मीक समरसताय तिगोवन दवरपा खातीर येवपी विधानसभा वेंचणुकेन लोकांनी मतदान करचें अशें आवाहन तांणी केलें. भाजपान SIR वरवीं अस्तंत बंगालातल्या लोकांक मतदानाचो हक्क उणो केला असो आरोप ममता बॅनर्जी हांणी केलो. अस्तंत बंगालातल्या लोकांक येवपी वेंचणुकेन तृणमूल काँग्रेसीक मत दिवचें अशें आवाहन तांणी केलें. रशियेन काल राती युक्रेनाचेर व्हड प्रमाणांत हल्लो करून दक्षिण बंदराच्या मुळाव्या साधन सुविधांक निशाणो करपा खातीर शेकड्यांनी ड्रोन आनी 3 बॅलिस्टीन क्षेपणास्त्रां वापरलीं. ह्या हल्ल्यान एकल्याक मरण आयलें आनी 7 जण जखमी जाल्यात अशें युक्रेनाच्या अधिकाऱ्यांनी सांगलें. युक्रेनच्या हवाई दळान सांगला की रातच्या वेळार 324 ड्रोन क्षेपणास्त्रासयत हल्लो झालो. तांच्या हवाई संरक्षणान 309 ड्रोन आडयले, पूण क्षेपणास्त्रां आनी 13 ड्रोनांनी 9 लक्षांचेर धपको दिलो. सांख्यिकी आनी कार्यावळी अंमलबजावणी मंत्रालय म्हळ्यार मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनान जाहीर केल्ल्या म्हयनाळ्या कामगारां बळ आणि बेकारीच्या आकड्याप्रमाण देशातल्या 15 वर्सांवयर आणि त्याच्या वयर पिरायेच्या लोकसंख्येचे बेकारीचे प्रमाण मार्चान मातशें वाढून 5.1% झाला, जे अनु फेब्रुवारीन 4.9% आशिल्ले. CBSEन 2025-26 वर्सा खातीर 10वीच्या वर्गाचो निकाल जाहीर केला. तातूंत एकंदर उत्तीर्ण जावपाची टक्केवारी 93.70% आसा. ह्या निकालान चलयांनी चल्या परस 94.99% मेळून यशस्वी कामगिरी केल्या. गोंयांत उष्णताय वाढिल्ल्यान सध्या नागरिकांक व्हड त्रास सोंसचो पडटा. हे फाटभुंयेर भारतीय हवामान खात्यान नागरिकां खातीर कांय म्हत्वाची मार्गदर्शक तत्वां आनी उपाय जाहीर केल्यात. सकाळी 10:30 ते दनपारां 3:30 मदीं हवामान चड अस्वस्थ आसता, देखून शक्य जाल्यार ह्या वेळार भायर सरप टाळचें. तुमची दिसपट्टी कामां सकाळी पयलींच वा सांज वेळार उसरां पुराय करचो प्रयत्न करपाचो. उदकाची पातळी सांबाळपा खातीर भरपूर उदक पिवपाचे आणि सदांच उदकाची बाटली आपल्या वांगडा व्हरपाची. खेळ. IPL क्रिकेट सर्तीन काल राती चेन्नईच्या M Chidambaram स्टेडियमान जाल्ल्या चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स ह्या सर्तीन चेन्नईन 32 धावड्यांनी कोलकाताक हारयले. आयच्या मॅचीन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू लखनौ सुपर जायंट्स ह्या पंगडा आर खेळतलो. हो सामनो बेंगळुरूच्या M Chinnaswamy स्टेडियमार सांज वेळार 7:30 मिनटांचेर सुरू जातलो. इतल्यान ये खबरापत्र सोपले. आमचे मुखावयले खबरापत्र आयकयात फाल्यां सकाळी 8:40 मिनटांचेर. नमस्कार.